आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा। परीक्षा पे चर्चा या उपक्रमासाठी विक्रमी 4 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी। UPSC च्या सर्व परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची पडताळणी होणार। आणि महिलांच्या प्रीमियर लीग मध्ये गुजरात जायंट्सची UP वॉरियर्सवर मात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पाच्या निमित्तानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा केली। नवी दिल्लीत झालेल्या या चर्चेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीला सुरू होणार आहे। देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्वाची असते असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं। विकसित भारत युवा नेता संवाद 2026 परिषदेचं उद्घाटन मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते।
ऐसे हमारे टैलेंटेड युवाओं को आइडेंटिफाई करना, उसके लीडरशिप के संस्कार को नर्चर करना और उसको लीडर बनाना, दोस्तों विकसित भारत यंग लीडर डायलॉग ये देश के यंग लीडर तैयार करने की प्रोसेस है। दोस्तों ये प्रोसेस का आप हिस्सा बने हैं, इसलिए मैं आपको अभिनंदन देता हूँ।
तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शाश्वत पर्याय आणि सामाजिक विकास अशा क्षेत्रांमध्ये विविध उपाय सुचवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावं हे या संवादामागचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं। भारतापुढे केवळ देशाच्या सीमा संरक्षित ठेवण्याचंच आव्हान नाही तर आर्थिक आघाडीवरही देशाला सज्ज राहावं लागतं असं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केलं। तुम्ही युवा स्वतंत्र भारतात जन्माला आलात हे तुमचं भाग्य आहे असंही ते म्हणाले। युवा पिढीला परीक्षेच्या तणावापासून मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानं देशव्यापी चळवळीचं स्वरूप घेतल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे। परीक्षा पे चर्चा 2026 ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्यासाठी यंदा 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या 3 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त नोंदणीच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला मागे टाकल्याचं त्यांनी म्हटलं आहे। परीक्षा पे चर्चा हे बहुप्रतीक्षित व्यासपीठ विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र येऊन प्रधानमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी देतं असं ते म्हणाले। UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्यक्ष चेहरा पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे। 2025 दरम्यान झालेल्या NDAच्या, नेव्हल अकॅडमीच्या आणि CDSच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचीही आयोगानं चेहरा पडताळणी केली होती। या पडताळणीदरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासोबत जोडलेलं त्यांचं छायाचित्र आणि त्यांच्या प्रत्यक्ष चेहऱ्याची यांत्रिक पद्धतीनं शहानिशा केली जाते। 53वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक महोत्सव आजपासून भारत मंडपम इथं सुरू झाला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं। प्रकाशक, लेखक, वाचक आणि सांस्कृतिक वर्तुळातले प्रतिनिधी 9 दिवसांच्या या महोत्सवात एकत्र येत आहेत। 35 देशांमधला 1000 पेक्षा जास्त प्रकाशकांनी यात भाग घेतला आहे। विविध विषयांवरची असंख्य पुस्तकं इथं वाचकांसाठी उपलब्ध आहेत। यंदा या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना भारताचा लष्करी इतिहास, शौर्य आणि बुद्धिमत्तेची 75 वर्ष अशी आहे। या विशेष दालनात या संकल्पनेशी संबंधित 500 पेक्षा जास्त पुस्तकं आणि 100 पेक्षा जास्त कार्यक्रम नागरिकांना अनुभवता येणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। सोमनाथमध्ये त्यांनी रोड शोमध्ये सहभाग नोंदवला। या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी राजकोट इथं व्हायब्रंट गुजरात स्थानिक परिषदेचं उद्घाटन करणार आहेत तर गांधीनगर इथं जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिच मर्ज यांची भेट घेणार आहेत। पश्चिम बंगाल सरकार आणि ईडीनं कोलकात्यातल्या आयपॅकच्या धाड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। निवडणूक सल्लागार संस्था आयपॅकच्या कोलकात्यातल्या कार्यालयावर ईडीनं गुरुवारी छापे टाकले होते। या दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या ठिकाणी प्रवेश करून छाप्यांना विरोध केला होता। त्यानंतर ईडीनं कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेऊन बॅनर्जी यांच्या CBI चौकशीची मागणी केली होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, नागरिकांची बचत करण्यासाठी पुण्यातल्या नागरिकांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत देण्याचं आश्वासन शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणेकरांना दिलं आहे. दोन्ही पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला, त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएमएल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं? तर हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये, आणि पीएमपीएमएलला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील. सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो. मागाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहे. इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील.
या जाहीरनाम्यात त्यांनी अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची मांडली आहे. त्यात दररोज नळाद्वारे पाणी, ट्राफिक आणि खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन, परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सुविधा, झोपडपट्टी पुनर्वसन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास यासारखी आश्वासनं आहेत. याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, 150 पुणे मॉडेल स्कूल विद्यार्थ्यांना मोफत टॅब, 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी यासारखी आश्वासनं देण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज वचननामा प्रकाशित केला. शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे ही महापालिका निवडणूक लढवत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध सुविधा, महिलांना मोफत पीएमपीचा प्रवास आणि पुणे गुन्हेगारी मुक्त करण्याचा शब्द यात दिला आहे. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला सहआरोपी तुषार आपटे यानं ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेतल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षानं काल त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली होती. कायद्याचं उल्लंघन करून सेवाशुल्क आकारल्याबद्दल देशातल्या 27 उपहारगृहांविरोधात सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं कारवाई केली आहे. या उपहारगृहांना 50,000 रुपयांपर्यंत दंड ठोठवण्यात आला असून ग्राहकांना सेवाशुल्काची रक्कम परत करण्याचे आणि आपल्या बिलिंग प्रणालीमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. यात मुंबईतल्या काही रेस्टॉरंटचा समावेश आहे. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सेवाशुल्काची अनिवार्य आकारणी ही अनुचित व्यापार पद्धत म्हणून घोषित करण्यात आली असून सरकारी हेल्पलाईन नंबरवर ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून सीसीपीएनं ही कारवाई केली आहे. भारत आणि युरोपियन महासंघातल्या अडचणी दूर करून वाटाघाटी वेगवान करण्याचे आदेश दोन्ही बाजूंनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युरोपियन महासंघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांनी आज ब्रुसेल्समध्ये परस्परांची भेट घेतली आणि वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेतला. महिला प्रीमियर लीगच्या आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सनं यूपी वॉरियर्सचा 10 धावांनी पराभव केला. नवी मुंबई इथं झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करताना गुजरातनं 4 खेळाडू गमावून 207 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरादाखल यूपी वॉरियर्स संघाला 8 खेळाडूंच्या मोबदल्यात 197 धावा करता आल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा. परीक्षा पे चर्चा या उपक्रमासाठी विक्रमी 4 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. यूपीएससीच्या सर्व परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची पडताळणी होणार. आणि महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सची यूपी वॉरियर्सवर मात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.